रहस्य कथाकार लालमोहन बाबू उर्फ जटायू यांनी भुईमुगाची एक शेंग अगदी काळजीपूर्वक सोलून त्यातला दाणा तोंडात टाकला व टर्फल समोरच्या रक्षापात्रात टाकलं. हात चोळीत त्यांनी विचारलं,
वाराणसीतील दशाश्वमेघ घाटावरील विजयादशमीचा सोहळा तुम्ही पाहिलाय का कधी? त्या दिवशी दुर्गापूजा संपल्यावर सर्व मूर्तींचं दशाश्वमेघ घाटावर विसर्जन केलं जातं.
फेलुदा आपल्या पुढ्यात बुद्धिबळाचा पट मांडून बसला होता. बाजूलाच ग्रेट गेम्स ऑफ चेस हे पुस्तक पडलं होतं. हल्ली त्याला एकट्यानंच बुद्धिबळ खेळण्याची सवय लागली होती. डाव ऐन मध्यावर आला असतानाच जटायू आले. फेलुदानं श्रीनाथला चहा आणायला सांगितलं आणि त्यानं आपला खेळ चालू ठेवला. दोन चालींच्या मध्ये तो जटायूंच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागला.
नाही, त्यानं थोडक्यात उत्तर दिलं. ओह, खरंच इतका भव्य सोहळा असतो ना, तो तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही.
फेलुदानं शेवटची चाल खेळली, सेकंदभर पटाकडे नजर टाकली व म्हणाला,
तुम्ही मला मोहात पाडताय का?
असं समजायला हरकत नाही.
लालमोहन बाबू हसत हसत म्हणाले,
तसं असेल तर तुम्ही जरा तपशीलवार वर्णन करायला हवं. नुसतं भव्य सोहळा म्हणून भागणार नाही.
को?
लालमोहन बाबूंनी भुवया उंचावून विचारलं.